नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश, मुख्यमंत्र्यांची माहिती. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मदतकार्य प्रगतीपथावर, मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला नांदेडमधल्या परिस्थितीचा आढावा. सौर ऊर्जा आणि विदा क्षेत्रात विविध कंपन्यांसोबत राज्य सरकारचे 10 सामंजस्य करार, राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. जालना जिल्ह्यातल्या 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 28 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची घोषणा. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
इथे जनावरांचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे, किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे, त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात. त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुरे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे. बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्यासंदर्भातली एनडीआरएफप्रमाणे मदत ही केली जाईल.
दरम्यान राज्यात अनेक भागात कालही पाऊस झाला. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि ठाणे शहरातल्या विविध भागांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रात पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरात 10 लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहिती त्यांनी दिली. मराठवाड्यातही अनेक भागात पावसाचा जोर कालही कायम होता. नांदेड जिल्ह्यातल्या हसनाळ इथं काल सकाळी आणखी 2 मृतदेह सापडले असून जिल्ह्यात पावसाशी निगडीत घटनांमधल्या मृतांचा आकडा आता 9 झाला आहे. मुखेड तालुक्यात मदतकार्य वेगानं सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल नांदेड इथं परिस्थितीचा आढावा घेतला. आपद्ग्रस्तांची सर्व व्यवस्था केल्याचं त्यांनी सांगितलं.
नांदेड वगळता कुठे फार नाही आहे, कारण इथे जवळपास 9 कॅज्युअल्टी झालेले आहेत. जनावरं वाहून गेलेले आहेत, म्हणजे 11-12 जण राज्यामध्ये दगावले, त्यापैकी 9 जण हे नांदेडमधलेच आहेत. आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं, हलवायचं होतं, त्यांना सर्वांना हलवलेलं आहे. त्याची राहण्याची जी व्यवस्था करण्यात आली, खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे.
दरम्यान महाजन यांनी मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प बाधित गावाची देखील काल पाहणी केली. या पुरात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना त्यांनी प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात 8 नागरिक अडकले होते. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.
इसापूर धरणाचे दरवाजे उघडून पैनगंगा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना पुराचा तडाखा बसला आहे. कळमनुरी तालुक्यातील वाकोडी परिसरातील गांगापूर शिवारातील एका आखाड्यावर पुराच्या पाण्यात 8 जण अडकून पडले असल्याची माहिती कळमनुरी प्रशासनाला मिळाली. उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुत्ते, तहसीलदार जीवक कुमार कांबळे यांनी आखाड्यावरील अडकलेल्या लोकांना रात्रभर संपर्कात ठेवले. त्यानंतर पहाटेच आपत्ती व्यवस्थापन पथकाला बोलावून 2 बालकांसह 8 जणांना सुखरूप बाहेर काढले. आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम, हिंगोली.
परभणी जिल्ह्यातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन, तूर तसंच काढणीला आलेल्या मूग, उडीद, कापूस आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानाची दखल घेऊन केंद्र सरकारकडून तातडीनं मदत मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. दरम्यान बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातलं नागापूर धरण ओसंडून वाहत असून परिसरातल्या गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. लातूर जिल्ह्यात सततच्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी काल आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या, तसंच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाचे 2 दरवाजे काल बंद करण्यात आले. जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या एकरुखा गावातले शेतकरी अण्णासाहेब सानप हे परवा सोमवारी पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. काल संध्याकाळी त्यांचा मृतदेह दहीगव्हाण गावाजवळ सापडला. दरम्यान हवामान विभागानं आज रायगड आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट तर विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे मार्गावर पाणी साचल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. काल सायंकाळी मुंबईहून निघालेली जनशताब्दी एक्सप्रेस ही इगतपुरीपर्यंत आल्यावर रद्द करण्यात आली. तिथून ही एक्सप्रेस मनमाडपर्यंत जाऊन आज पंचवटी एक्सप्रेस म्हणून सकाळी निघणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं काल राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडघे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय छाजेड आदी उपस्थित होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल नवी दिल्लीत आघाडीच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आर्थिक धोरण राबवल्यामुळे भारताची प्रतिमा जगभरात उजळल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. काल केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी याकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले,
18 साल के बाद में भारत की जो सॉवरेन रेटिंग है वो प्रूव हुई है, आगे बढ़ी है, अपग्रेड हुई है. भारत की अर्थव्यवस्था कितनी लाइव और कितनी एजाइल है, कितनी आगे बढ़ रही है, इसके पीछे इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट रिफॉर्म्स हर सेक्टर का ध्यान देना, किसानों के लिए हित में काम करना, सेफ्टी नेट बनाना, एक कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पॉलिसी प्रधानमंत्री जी ने रखी, जिसके कारण आज भारत दुनिया में एक ब्राइट स्पॉट की तरह उभरा.
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाने काल राजस्थानात कोटा बुंदी इथल्या विमानतळाचा विकास तसंच ओडिशातल्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता दिली. राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीचीही काल बैठक झाली. पुणे लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारणं, पुणे मेट्रोच्या बालाजीनगर बिब्वेवाडी तसंच स्वारगेट कात्रज स्थानकांची उभारणी, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारणं, मुंबईत मेट्रो मार्गिका हा महत्वाकांक्षी प्रकल्प तसंच नागपूरमध्ये एक नवनगर तयार करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयात गट क संवर्गातल्या विविध पदावर 29 दिवस तत्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रात काल 10 सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 25,892 रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले,
याच्यामध्ये जवळपास 43,000 कोटीचे एमओयू झाले आहेत आणि याच्यातनं 28,500 एवढी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे. याच्यामध्ये सोलर मॅन्युफॅक्चरिंग असेल, डेटा सेंटर असेल, इंटिग्रेटेड स्टील प्लांट असेल, इंडस्ट्रियल इक्विपमेंट असेल, ग्रीन एनर्जी असेल किंवा जीसीसी असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि विदर्भ, मराठवाडा, पुणे, एमएमआर रिजन अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज या ठिकाणी झालेले आहेत.
या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर करण्यात आलं. जालना जिल्ह्यातल्या अंबड आणि तालुक्यातल्या 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी काल 28 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींमध्ये तलाठी, महसूल कर्मचारी, संगणक परिचालक तसंच काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात यापूर्वी 21 तलाठ्यांना निलंबित करण्यात आलं असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणात तहसीलदारांच्या ईमेल आयडीचा गैरवापर करून बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले तसंच संगणक प्रणालीमध्ये फेरफार करून शासकीय निधीचा अपहार करण्यात आला. आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची काल घोषणा करण्यात आली. सूर्यकुमार यादव कर्णधार तसंच शुभमन गिल उपकर्णधार असलेल्या या संघात शुभम दुबे, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, हर्षित राणा, अभिषेक शर्मा, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्षदीप सिंह, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे. भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबरला संयुक्त अरब अमिरातीबरोबर तर 14 सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारताचा संघ काल जाहीर झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश, मुख्यमंत्र्यांची माहिती. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात मदत कार्य प्रगतीपथावर. मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला नांदेडमधल्या परिस्थितीचा आढावा. आणि जालना जिल्ह्यातल्या 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 28 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता। नमस्कार।